आमचा विचक्षण विद्यार्थी लेखक बालमोहन लिमये. गणित घेऊन बीए किंवा बीएससी झाल्यावर भारतातील कुठल्याही आयआयटीमध्ये एमएससीचा अभ्यास करायचा असेल तर सध्या जेएएम जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पूर्वीच्या काळी अशी सामायिक चाचणी नव्हती. प्रत्येक संस्था आपापली लेखी किंवा तोंडी परीक्षा घेऊन कोणाला प्रवेश द्यायचा ते ठरवत असे. 1987 सालच्या जून महिन्यामध्ये पुण्याच्या कोणा टी व्ही रामन या विद्यार्थ्याचा मुंबईतील आयआयटीकडे अर्ज आला. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये गणित शिकून तो पुणे विद्यापीठाची बीए परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला होता. अडचण एवढीच होती की तो पूर्णपणे आंधळा होता. प्रथम त्याचा अर्ज नाकारण्यात आला, पण त्याने शैक्षणिक कार्यक्रमांचे संकायाध्यक्ष म्हणजे डीन अकॅडमिक अफेअर्स यांच्याकडे दाद मागितली. त्याने लिहिले की तो चाचणी परीक्षा द्यायला तयार आहे, फक्त त्याची उत्तरे लिहून काढायला एका लेखनिकाची जरूर पडेल व तो लेखनिक आयआयटीनेच पुरवावा. हा प्रस्ताव मान्य झाला. लेखनिक आमची संस्थाच निवडणार असल्याने काही गडबड होण्याचा संभव नव्हता. आश्चर्य म्हणजे टी व्ही रामन चाचणी परीक्षेत पहिला आला. पुण्याहून येऊन पवईत हॉस्टेलमध्ये राहणे त्याला अगदीच परखेपणाचे वाटले असणार, कारण सवयीच्या जागा नाहीत आणि कोणी मित्रही नाही. कोर्सच्या पहिल्या तासाला त्याच्या वर्गात जाऊन आम्ही इतर विद्यार्थ्यांना रामनची मदत करायला सांगितले. सर्वांनी ते मनापासून मान्य केले. त्याकाळी बीटेकच्या पहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला एनसीसी किंवा एनएसएस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम या दोनपैकी एका कार्यक्रमात भाग घ्यावा लागे. एनएसएससाठी वेगवेगळे उपक्रम चालू शकत. गौरव सुखात्मे, जयदीप चिपलकट्टी यासारख्या काही विद्यार्थ्यांनी रामनला गणिताची पुस्तके वाचून दाखवायचे काम निवडले. हल्ली हल्ली जयदीपने मला सांगितले की त्यानिमित्ताने त्याला हर्स्टीनचे टॉपिक्स इन अल्जेब्रा हे आधुनिक बीजगणितावरचे अतिशय कुशलतेने लिहिलेले सुंदर पुस्तक वाचायला मिळाले. संगणक विज्ञानात पदवी मिळवल्यानंतर जयदीपने गणितातील पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्याचीच ही सुरुवात तर नव्हती. रामनला जर आयआयटीच्या परिसरा बाहेर जायचं असेल तर जयदीप त्याच्याबरोबर असायचा. मुंबईतील उपनगरीय रेल्वे पकडताना खूप त्रास व्हायचा. बऱ्याच वेळा लोक रामनला जागा करून देत नसत, म्हणून तो बाहेर जाणेच टाळायचा, पण कधी कधी जावेच लागे. रामनला गणित विषयातील जीआरई ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही परीक्षा द्यायची होती. त्या परीक्षेचे केंद्र दक्षिण मुंबईत होते, म्हणून रेल्वेने जाणे भाग होते. बसने पवईहून विक्रोळीला पोचल्यावर सरळ बोरीबंदरला जाणारी रेल्वे न घेता त्या दोघांनी उलट्या दिशेने ठाण्यापर्यंत जाणारी रेल्वे पकडली. तीच गाडी परत बोरीबंदर जाणार असल्यामुळे ते गाडीतच बसून राहिले, त्यामुळे गाडीत शिरणाऱ्या गर्दीचा सामना त्यांना करावा लागला नाही. तिकडे पोचायला खूप त्रास झाला. एकदा परीक्षा केंद्रावर पोचल्यानंतर मात्र सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या. एक अंध मुलगा ही परीक्षा गणित विषयात देतो आहे आणि नाव दक्षिण भारतीय असले तरी तो अस्खलित मराठी बोलतो आहे हे पाहिल्यानंतर स्थानिक कर्मचारी खूप प्रभावित झाले. त्यांनी रामनला आणि त्याच्याबरोबर आलेल्या जयदीपला चहा बिस्किटही पुरवली. रामन पुण्याला वाढला होता, मीही पुण्याचाच होतो, म्हणून माझा रामनशी चटकन चांगला परिचय झाला. पण तो स्वतःबद्दल काहीच बोलत नसे, मग मीच त्याला बोलता करायचो. तो जन्मापासून अंशतः अंध होता. प्रथम त्याला डाव्या डोळ्याने काही प्रमाणात दिसत असे, पण ग्लॉकोमा या रोगामुळे त्याची दृष्टी कमी होत होत 14व्या वर्षी तो पूर्णपणे अंध झाला. आपण आता कधीच काहीच बघू शकणार नाही ही जाणीव किती भयप्रद असणार, पण ते स्वीकारून प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यकच होते. त्याला काही गोष्टी लगेच शिकण्यास जरूर होते. तो कॅलेंडर तर बघू शकत नव्हता, मग कुठल्या तारखेला कुठला वार असेल हे कसे ओळखायचे. यासाठी रामनने 7ची नवीन बेरीज म्हणजे ऍडिशन मॉड्युलो 7 तर वापरलीच, पण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेचा वार काढण्यासाठी भरपाईचे कोष्टक म्हणजे ऑफसेट लिस्ट तयार करून ते लक्षात ठेवले. एका वर्षाचे दिवस 365 म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस, म्हणून प्रत्येक वर्षासाठी एका वाराची भरपाई करायची, मात्र लीप वर्षासाठी 2 वारांची. या सगळ्याचे एक सूत्र बनवून तो कुठल्याही तारखेचा वार चटकन सांगण्यात तरबेज झाला. कधी मित्र किंवा कुटुंबीय जमले की कुणाच्याही जन्मदिनी कोणता वार होता ते सांगून तो त्यांना थक्क करे. रामांच्या पुढील आयुष्याचा हाच बाणा ठरला, जरूर त्या गोष्टी करायला नुसतेच शिकायचे नाही तर त्यात निष्णात म्हणून लांबचा पल्ला गाठायचा. 17व्या वर्षी तो स्वतःहून ब्रेल ही लिपी शिकला. ब्रेल लिपीची रचना अशी असते की प्रत्येक अक्षरासाठी 2x3 आकाराचा उभा आयत वापरायचा. ह्या आयतातल्या प्रत्येक घरात एक ठिपका आहे असं समजायचं. अशा एकूण 6 ठिपक्यांपैकी काही ठिपक्यांच्या जागी उंचवटे तयार करायचे. उंचवटा कुठे आहे आणि कुठे नाही हे अंध माणसाला स्पर्शाने कळतं आणि अशा प्रकारे ते अक्षर ओळखता येतं. जे जन्मांध असतात ते अगदी लहानपणापासूनच ब्रेल शिकू शकतात व त्यांची बोटं ब्रेल लिपीतील आयतांवर पटापट फिरू शकतात. रामान मात्र उशिरा ब्रेल शिकल्याने त्याचा वेग खूप कमी होता, पण त्याच्याकडे आत्मविश्वास आणि चिकाटी भरपूर प्रमाणात होती. त्याच सुमाराला रुबिकचा घन म्हणजे रुबिक क्यूब हा खेळ भारतात मिळू लागला. रामनने त्या खेळाच्या मूलभूत कल्पना आत्मसात केल्या. खरं म्हणजे तो अंध असल्याने वेगवेगळ्या रंगांमुळे जी दिशाभूल होऊ शकते ती त्याला आपोआप टाळता आली. त्याच्या भावाने रुबिक घनाच्या प्रत्येक चौरसावर त्याच्या रंगानुसार ब्रेल लिपीतला ठिपका चिकटवला. हुशारी आणि सराव यामुळे रामन तो घन सोडवण्यात इतका पटाईत झाला की 30 सेकंदाच्या आत घनाचा प्रत्येक पृष्ठभाग पूर्णत एका रंगाचा तो करून दाखवत असे डोळस माणसांच्या खूप आधी. सेमेस्टरच्या मध्याला आम्ही रामनच्या वर्गमित्रांना विचारले की रामन वर्गात मागे तर पडत नाहीये ना. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. ते म्हणाले की सुरुवातीला आम्ही रामनला जरूर ती मदत केली, पण आता तोच सगळ्यांना गणिते सोडवायला मदत करतो. वर्गात तो निर्विवादपणे सर्वांच्या पुढे आहे. नवीन कोणी प्राध्यापक शिकवायला आला की रामन त्याला एकच विनंती करत असे की फळ्यावर जे जे लिहाल ते बोलून पण दाखवाल का अशी. रामन नेहमीची ब्रेल शिकला होता, पण अब्राहम नेमेथने ब्रेल लिपीमध्ये नव्याने तयार केलेली गणिती चिन्हे खूप प्रयत्न करूनही त्याला मिळालेली नव्हती. मग गणितातील चिन्हांसाठी आवश्यक असणारी सांकेतिक लिपी त्याने स्वतःच बनवली. नवनवीन गणित शिकताना रामनला अधिक चिन्हांची जरूर पडली की तो त्याप्रमाणे आपणच बनवलेल्या संकेत चिन्हांमध्ये भर घालत असे. असं करणे त्याला जास्त सोयीचंही होत असे. आता मला सांगा, या मुलाला आंधळा का म्हणायचे? तो प्रज्ञाचक्षु होता. त्याचे आंतरिक डोळे आम्हा सगळ्यांपेक्षा फारच तीक्ष्ण होते. एकदा मला रामन सिनेमासृष्टीतील जाहिराती असलेले जाडजूड मासिक घेऊन वर्गात जाताना दिसला. त्याचे आश्चर्य वाटून मी त्याला विचारले तर रामन म्हणाला की या मासिकांचे कागद तकतकीत असतात आणि म्हणून अणकुचीदार स्टायलस पेनने त्याच्यावर ब्रेलच्या खुणा करणे सोपे जाते. शिवाय अशी जुनी मासिके कुठेही फुकट मिळणे सहज शक्य असते. सर, मला नटनट्यांच्या चेहऱ्याशी काय करायचं आहे? मी फक्त त्यांच्यावर ठिपके काढतो. 1984 ते 1994 या काळात मुंबईतील IIT गणित विभागात MSc करताना संगणकशास्त्रामध्ये विशेषज्ञता म्हणजे स्पेशलायझेशन इन कम्प्युटर सायन्स मिळवणं शक्य होतं. रामनने त्याचा भरपूर उपयोग करून घेतला. आपला MSc प्रकल्प त्याने संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक आयझॅक यांच्या मार्गदर्शनाखाली पुरा केला. त्याचं शीर्षक होतं कॉंग्रॅट्स कन्व्हर्टिंग ग्राफिक्स टू साऊंड, म्हणजे आलेखांचे आवाजात रूपांतर. हे काय आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा आपण पुण्याहून 6 वाजता मोटारने निघालो आणि 9 वाजता मुंबईला येऊन पोहोचलो. 6 ते 9 यामधील प्रत्येक क्षणी मोटारीचा काही वेग असतो. अगदी सुरुवातीला 0 असतो, मग हळूहळू वाढत जातो, नंतर घाटामध्ये कमी होतो, परत तो वाढतो आणि मुंबईला पोहोचल्यानंतर पुन्हा 0 होतो. हे जे वेगाचे वेळेवर अवलंबून राहणे आहे ते गणितात एका फलनाद्वारे मांडता येते आणि त्याचा आलेखही काढता येतो. फलन म्हणजे फंक्शन. वेग वाढला की त्या क्षणी त्या फलनाचे मूल्य वाढते आणि त्याचा आलेख कागदाच्या वरच्या भागात जातो, आणि वेग कमी झाला की त्या क्षणी आलेख कागदाच्या खालच्या भागात येतो. संगणकाला कुठल्याही फलनाचे सूत्र म्हणजे फॉर्म्युला सांगितले की तो त्या फलनाचा आलेख काढून देऊ शकतो. पण दृष्टी नसलेल्याला हे आलेख काहीच उपयोगाचे नाहीत. म्हणून रामनने संगणकासाठी असा सूचनापट म्हणजे प्रोग्राम तयार केला की चित्रीकरणाचे ध्वनीकरण व्हावे. जर एखादा बिंदू कागदाच्या वरच्या भागात असेल तर संगणकाने तारसप्तकातला म्हणजे हायपिच आवाज काढावा, आणि तो बिंदू कागदाच्या खालच्या भागात असेल तर संगणकाने मंद्र सप्तकातला म्हणजे खर्जातलाच म्हणजेच लो पिच आवाज काढावा. ही विचारसरणी कितीही साहजिक आहे, पण ती सुचायला आणि प्रत्यक्षात आणायला जरूर असलेली कुवत रामांकडे होती. शिवाय ही गोष्ट त्याच्या जिव्हाळ्याची होती आणि निकडीची होती. रामांने फक्त स्वतःचा प्रश्न सोडवला असं नाही तर कित्येक दृष्टीहीन लोकांना उपयोगी पडणारं काम केलं. निबंध लिहून झाल्यावर रामनने मला संगणकाच्या खोलीत बोलावलं आणि तुमच्या मनाला येईल त्या फलनाचं सूत्र म्हणजे फॉर्म्युला फॉर अ फंक्शन सांगा असं म्हणाला. मी एक सूत्र सांगताच त्याने ते एका संगणकावर लिहिलं आणि आपला सूचनापट सुरू केला. तत्काळ उच्च नीच स्वरमानांचे आवाज येऊ लागले. त्यांचा मला बोध झाला नाही पण रामनला झाला. ते आवाज ऐकताच त्याने हातवारे करून मला सांगितलं की आलेख कागदाच्या कुठल्या भागात वर जातो आहे आणि कुठल्या भागात खाली येतो आहे. ते अगदी बिनचूक होतं प्रत्येक तपशिलासकट. 1989 साली रामन गणित विभागातील MSc करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यात पहिला आला. अशा प्रत्येक विभागात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला मुंबईच्या IIT रजत पदक म्हणजे सिल्वर मेडल मिळतं. ते रामनला मिळणार होतं. सुट्टीत तो पुण्याला गेल्यावर काही दिवसांनी त्याने मला एका पोस्टकार्डावर पत्र पाठवलं. त्याला अशी कुणकुण लागली होती की तो नुसताच गणित विभागात पहिला आला नव्हता तर IIT सर्व विभागातील सर्व विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा प्राप्तांक म्हणजे ग्रेड स्कोअर जास्त होता. अशा विद्यार्थ्याला दरवर्षी भारताच्या राष्ट्रपतींचं सुवर्णपदक मिळतं. रामनं चित्राचं ध्वनीत रुपांतर केलंच होतं, आता त्याला आपल्या चांदीचं सोन्यात रुपांतर करायचं होतं. मी चौकशी केली तेव्हा समजलं की खरोखरीच रामनची कामगिरी त्या वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा सरस होती. त्याच्या 10.978% या प्राप्तांकाच्या जवळपासही इतर कुणाचा प्राप्तांक नव्हता. परंतु राष्ट्रपतींचं सुवर्णपदक मिळवण्यासाठी एक अट होती की त्या विद्यार्थ्याने संयुक्त प्रवेश परीक्षा जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन देऊनच IIT दाखल झालेलं असलं पाहिजे. या अटीमुळे रामनला रजत पदकावरच समाधान मानावं लागलं. MSc अंतिम परीक्षा सुरू होण्याआधीच रामनला न्यूयॉर्क राज्यामधील इथाका या गावातील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळाला होता, तेथील उपयोजित गणित विभागात म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. शिष्यवृत्तीही मिळाली होती. तो तिकडे जाण्याआधी मी त्याला आमच्या घरी घेऊन आलो. जेवायला बसताना तो निर्मलाला म्हणाला की ताटामध्ये सगळे पदार्थ वाढा आणि ताट ही घड्याळाची चकती आहे असं समजून कुठला पदार्थ कुठल्या आकड्यापाशी आहे ते मला सांगा, मग मला काही अडचण येणार नाही. तसंच निर्मलाने केलं आणि एखादा पदार्थ पुन्हा वाढताना पहिल्या जागीच वाढायची दक्षता घेतली. तरीसुद्धा मधूनच मी त्याला कोशिंबीर डाव्या बाजूला वर वाढली आहे असं काही म्हटलं तर तो म्हणायचा, सर म्हणजे 11 वाजेच्या ठिकाणी ना, मला माहिती आहे ते. शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही हे रामनचं ब्रीदवाक्य होतं. त्याच्या मनगटावरील घड्याळाचं झाकण बोटाने हलकीशी टिचकी मारली की उघडायचं व तो घड्याळाच्या काट्यांना स्पर्श करून किती वाजले आहेत ते समजून घ्यायचा. हे जमणं सोपं नव्हतं, कारण स्पर्शामुळे घड्याळाचे काटेच जर हलले तर कुठली वेळ कळणार. पण तो रामन होता, कोणी ऐरागेरा नव्हता. रामनला कॉर्नेल विद्यापीठात 1990 साली बोलणारा संगणक म्हणजे टॉकिंग कम्प्युटर मिळाला. त्याचा त्याला खूपच उपयोग झाला. रामनच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना याच वर्षी घडली, ती म्हणजे गायडिंग आईज या संस्थेतर्फे रामनला एक मार्गदर्शक कुत्री मिळाली. लॅबराडॉर जातीच्या आणि काळ्या कुळकुळीत रंगाच्या या कुत्रीचं नाव होतं ॲस्टर. त्यासाठी यॉर्कटन हाइट्स न्यूयॉर्क येथे जाऊन रामनने तिच्याबरोबर तब्बल 4 आठवडे प्रशिक्षण घेतलं. यानंतर रामनला प्राप्त झालेला स्वतंत्रपणा अवर्णनीय होता. आता त्याला कुणाच्या खांद्यावर हात ठेवून चालायची गरज उरली नव्हती, कारण ॲस्टर रामनला सगळीकडे घेऊन जायची. गणितामध्ये नेहमीच्या लिखाणाखेरीज वेगळ्या प्रकारची चिन्ह वापरली जातात. ती टंकलिखित करणं त्रासाचं असल्यानं लेटेक नावाच्या एका विशिष्ट संगणक प्रणालीचा जगभर उपयोग केला जातो. ती वापरून गणितातील सूत्र, समीकरण आणि आकृत्या नीटनेटक्या व सुबकपणे काढता येतात. रामननं ती प्रणालीही आत्मसात केली, पण ती वापरण्यासाठी त्याला आपली परिभाषा बनवावी लागली. लेटेकमध्ये शिरांक म्हणजे सुपरस्क्रिप्ट दाखवण्यासाठी हॅट अशी खूण असते, तर पादांक म्हणजे सबस्क्रिप्ट दाखवण्यासाठी अंडरस्कोर अशी खूण असते. रामननं पहिलीचं रूपांतर तारसप्तकातल्या स्वरात तर दुसरीचं रूपांतर मंद्रसप्तकातल्या स्वरात केलं. त्याने IIT मध्ये लिहिलेल्या निबंधाशी हे सुसूत्रच होतं. अशा अनेक गोष्टी निर्माण करून त्याने PhD साठी ऑडिओ सिस्टम फॉर टेक्निकल रिडिंग या शीर्षकाचा प्रबंध प्रस्तुत केला. शीर्षकाची अज्ञाक्षर संज्ञा म्हणजे ॲक्रोनिम ॲस्टर अशी होते. त्याच्या आवडत्या कुत्रीचं नाव हेच होतं. या प्रबंधाला 1994 सालचं संगणकशास्त्रातील अत्युत्तम शोधप्रबंध या नावाचं पारितोषिक मिळालं, ते असोसिएशन फॉर कम्प्युटर मशिनरी या संस्थेतर्फे. त्यानंतर रामनने अडोबी सिस्टम्स या संस्थेत 4 वर्ष आणि IBM रिसर्च या संस्थेत 6 वर्ष काम केलं. 2005 सालापासून तो गुगल या कंपनीत कार्यरत आहे. अजूनही मनोरंजक गणिती कोडी अंतःप्रेरणेने सोडवणं आणि ती सोपी करून सांगणं हा त्याचा छंद आहे. 2011 सालापासून टिल्डेन हा कुत्रा त्याचा सांगाती असतो. आत्तापर्यंतचे हे वाटाडे माझे मार्गदर्शक डोळे म्हणजे माय गायडिंग आईज आहेत असं रामन म्हणतो. त्यांच्याबद्दल त्याने आपल्या वेबसाईटवर भरभरून लिहिलेलंही आहे. March 2018 रामनला मुंबईच्या IIT ने विख्यात पूर्वछात्र पुरस्कार म्हणजे डिस्टिंग्विश्ड अल्युमनस अवॉर्ड देऊन गौरवलं. गीतेच्या 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या दिव्यदृष्टीचं वर्णन आहे. ते जरी काल्पनिक वाटलं तरी रामनचे मनःचक्षु दिव्य आहेत एवढं मात्र नक्की.